आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कॅनडाच्या कनास्कस शारांत जावपी G7 शिखर सभेन वांटो घेतले ते जायत्यो द्विपक्षीय बसकाय घेतले. आपत्ती वेवस्थापनाच्या मळार भारत संवसारीक फुडारी जावपाच्या दिकेन वाटचाल करता अशें केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी सांगला. भारतीय हवामान खात्यान बिरेस्तार मेरेन कर्नाटका कोकण आनी गोंयांत कांय सुवातांनी दाट उटंगाराचो अदमास उक्तायला. FIH हॉकी प्रो लिगान लंडनात भारतीय बायलांचो पंगड आज आनी फाल्यां अर्जेंटिना आड खेळटलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कॅनडाच्या कनास्कस शारांत जावपी G7 शिखर सभेन वांटो घेतले. प्रधानमंत्री सेगीत सवे खेप G7 शिखर सभेन वांटो घेतात. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी हांच्या आमंत्रणाचे 2 दिसांच्या कॅनडाच्या भोंवडेर आशिल्ले मोदी शिखर सभे वेळार जायत्यो द्विपक्षीय बसकाय घेतले. प्रधानमंत्री G7 आनी आमंत्रित देशांच्या फुडाऱ्यांकडे आनी आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मुखेल्यांबरोबर संसारीक मुद्द्यांचेर चर्चा करतले. तातूंत उर्जा, सुरक्षा, तंत्रगिन्यान आनी नवनिर्माण हांचे संबंधित प्रस्न, खास करून AI, उर्जा आनी क्वांटम हांचो आस्पाव जाता. भारत आनी सायप्रसान सगळ्या प्रकारच्या दहशतवाद आनी अतिरेकी वादाचो निषेध केला आनी शांतता आनी स्थिरतेक बादा हाडपी आधुनिक धोक्यांक तोंड दिवपा खातीर दोनूय देशांनी सामायिक वचनबद्धता व्यक्त केल्या. निकोसियान काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडॉलिडस हांचे मदीं जाल्ल्या प्रतिनिधी मंडळ पावण्यावेल्या उलोवणे उपरांत जारी केल्ल्या संयुक्त घोषणापत्रांत दोनूय राष्ट्रांनी सीमापार आतंकवादाक तोंड दिवपा खातीर व्यापक समन्वयात्मक आनी शाश्वत दृश्टीकोनाची गरज आसा हाजेर भर दिला. प्रधानमंत्री मोदी हांणी सीमापार दहशतवाद विरुद्धच्या भारताच्या लढ्यांत सायप्रसान दिल्ल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.
अध्याय लिखने का एक स्वर्णिम अवसर है. आज राष्ट्रपति जी और मैंने द्विपक्षीय संबंधों के सभी पहलुओं पर व्यापक चर्चा की. क्रॉस बॉर्डर टेररिज्म के विरुद्ध भारत की लड़ाई में साइप्रस के सतत समर्थन के लिए हम बहुत बहुत आभारी हैं. आतंकवाद, ड्रग्स और आर्म्स की तस्करी की रोकथाम के लिए हमारी एजेंसीज के बीच रियल टाइम इन्फॉर्मेशन एक्सचेंज का मैकेनिज्म तैयार किया जाएगा. साइप्रस के विजन 2035 और विकसित भारत 2047 के विजन के कई पहलुओं में समानता है.
आपत्ती व्यवस्थापनाच्या मळार भारत संवसारीक फुडारी जावपाच्या दिकेन वाटचाल करता अशें केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी सांगला. नवी दिल्लीन काल राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांच्या मदत आयुक्त आनी आपत्ती प्रतिसाद दळांच्या वर्सुकी परिषदेन शाह उलयताले. भारतान पूर्वसूचना प्रणालींच्या विकासान मोठी कामगिरी केल्या अशें तांणी म्हळे. अचूक अदमास आनी पूर्वसूचना दिवन मदत आनी बचाव कार्य यशस्वीपणान पुराय जाल्यात अशें तांणी सांगले. जेन्ना भारताच्या आपत्ती प्रतिसादाचो इतिहास पुरयतले तेन्ना मोदी सरकाराची ही 10 वर्सां एक परिवर्तनकारी दशक नोंद जातली अशें तांणी सांगले. शाह हांणी मदत आयुक्तांक 90 दिसां भितर आपल्या राज्यांतल्या जिल्ल्यां खातीर जिल्हो आपत्ती वेवस्थापन येवजण तयार करपाचो निर्देश दिले.
10 साल के अंदर NDMA, NDRF और CDRI ये 3 संस्थाओं ने भारत को आपदा प्रबंधन के क्षेत्र में ग्लोबल लीडर बनाने के करीब ले जाकर खड़ा कर दिया. ये हम सब के लिए बड़ा आनंद का विषय. NDMA ने नीति विषयक संरचना करना, शोध कार्य करना, अनेक प्रकार के अभ्यास के लेखों को लोगों तक पहुंचाना, कई एप्स बनाना और ओवरऑल कोऑर्डिनेशन नीति विषय
अहमदाबाद विमान अपघाताची चौकशी करपा खातीर सरकारान स्थापन केल्ल्या उंचेल्या पावण्यावेल्या समितीची पहिली बसका काल नवी दिल्लीन जाली. केंद्रीय घर सचिव गोविंद मोहन हांच्या अध्यक्षतेखाला या समितीची बसका जाली. तशेंच नागरी विमानन मंत्रालयाचे सचिव, घर मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, गुजरातचे घर खाते आनी राज्य आपत्ती प्रतिसाद प्राधिकरणाचे अधिकारी, अहमदाबादचे पुलीस आयुक्त, भारतीय वायुसेनेतले निरीक्षण आनी सुरक्षा महासंचालक आनी नागरी विमान सुरक्षा ब्युरोचे महासंचालक या बसकेक हाजीर आशिल्ले. समिती 3 महिन्या भितर आपलो अहवाल सादर करतली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आयतारा केदारनाथ लागसार जाल्ल्या चॉपर अपघातान 7 जाणांक मरण आयिल्ले. ह्या चॉपर अपघाताची स्वताहून दखल घेत उत्तराखंड उच्च न्यायालयान काल राज्य सरकाराक 4 धाम यात्रे खातीर तैनात केल्ल्या हॅलिकॉप्टरांनी यात्रे करूंक प्रवास करप कितले सुरक्षीत आसा हाजेर आपली स्थिती स्पश्ट करपाक सांगली. उच्च न्यायालयाचे मुखेल न्यायाधीश जी नरेंदर आनी न्यायाधीश आलोक मेहरा हांच्या विभागीय खंडपीठान तीर्थयात्रेच्या मार्गाचेर हॅलिकॉप्टर अपघातांच्या वाढत्या संख्येविशी हुस्को उक्तायलो. 8 मायाक उत्तर काशी जिल्ह्यात आणि एक हॅलिकॉप्टर कोसळले तातूंत पायलटासहित 6 जणांचो जीव गेलो असे ताणी म्हळे. फाटल्या 2 महिन्यांत या मार्गाचेर 5 हॅलिकॉप्टर अपघात जावन 13 जणांक मरण आयिल्ल्याचे मतीन दवरून न्यायालयान सरकाराक आपली स्थिती स्पश्ट करून न्यायालयान जाप दाखल करपाक सांगले. गोयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी काल सांतांत्रे मतदारसंघातल्या भाटी वाठारांतल्या मिठांच्या आगरांची पळोवणी केली. ह्या वेळार थळाव्या मीठ वेवसायिकांचे कितें प्रश्न आसात ते तांणी जाणून घेतले. तशेंच पारंपारीक पद्दतीन मीठ काडपाची गोयच्या मिठाच्या आगरांची जतनाय करपाक सरकार बेगीनूच मिठाच्या आगरांचे धोरण चालीक लायतले अशी माहिती तांणी शेतकारांक दिली. सांतांत्रे मतदारसंघातल्या मिठाक मार्केट मिळवून दिवपाच्या नदरेंतल्यान सरकार मदत करतले असे मुखेलमंत्र्यांनी म्हळे. सांतांत्रे मतदारसंघात सुमार 50 मिठाची आग्रह असतात. या मिठाच्या आग्रहांक पुनर्जीवित करपा खातीर सरकारान मदत करची अशी मागणी थळाव्या मिठकारांनी केल्या.
आमदार बाब गिरीश बोरकार हांणी सॉल्ट अँड मिठागरांचो विषय काढिल्लो आणि त्याच्या सांतांत्रे कॉन्स्टिट्युएंसी अप्रॉक्सिमेटली 50 मिठागरां आसात. ऑल एर एवरी हेक्टरी 4 ते 5 लिटर लँड एकट्या मिठागराचे असतात. ही रिवायव्ह जावप सर्वायव्ह जावप गरजेचे असा. त्याप्रमाणे आमच्या बायोडायव्हर्सिटी ओके मिठागराचे सेपरेटली पॉलिसी बी लॉन्च केली. हांगा आयल्यानंतर त्यांचे ऐकून घेतला. तांच्या खातीर मेनली जे मानस बांधप आम्ही मिठागरां निवळ करप.
भारतीय हवामान खात्यान बिरेस्तार मेरेन कर्नाटका कोकण आणि गोयात काय सुवातींनी दाट उटंगाराचा अदमास उक्तायला. केरळा तामिळनाडू पुडुचेरी करायकल महाराष्ट्र ओडिसा छत्तीसगड झारखंड उत्तराखंड आणि ईशान राज्यातल्या काय वाठारांनी फुडल्या 2 ते 3 दिसात उटंगार ते अटी उटंगाराचा पाऊस पडपाची शक्यता असा. आयएमडीन फुडें अदमास उक्तायला की दिल्ली एनसीआर हरियाणा पंजाब आणि उत्तर प्रदेशात शुक्रार मेरेन गडगड आणि वादळी वाऱ्यासहित हलको ते मध्यम पाऊस पडपाची शक्यता असा. एफआयएच हॉकी प्रो लीगान भारतीय बायलांचा पंगड आज आणि फाल्या लंडन अर्जेंटिना बायलां पंगडा आड खेळटलो. ऑस्ट्रेलिया आड हारल्या उपरांत आता भारत अर्जेंटिना आड बेस बरी कामगिरी करून जैत मेळोवपाक इच्छुक आसतलो. सध्या भारत 9 गुण घेऊन 7 क्रमांकाचेर आसा. 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर मजगती भारत आणि श्रीलंकेन जावपा आशिल्ल्या 2025 वर्षाच्या आयसीसी बायलांच्या वन डे विश्वचषकाचे पुराय वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसीन काल जाहीर केले. भारत या विश्वचषकाचा अधिकृत यजमान असा. जाल्यार दोन्ही राष्ट्रांमधी चालू आशिल्ल्या राजकीय तणावाक लागून पाकिस्तानाच्या सगळ्यो मॅची श्रीलंकेन जातल्यो. भारत 2013 उपरांत 4थी खेप महिला विश्वचषकाचे आयोजन करता. भारत 30 सप्टेंबराक बेंगलोरच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमाचेर श्रीलंके आडच्या खेळावरवी आपली मोहीम सुरू करतलो. भारत आणि पाकिस्तान मजगतीची मॅच 5 ऑक्टोबराक कोलंबोच्या आर प्रेमदास स्टेडियमात जावपाची असा. निमाणे परतून एक काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कॅनडाच्या कॅनास्केस शहरांत जावपी G7 शिखर सभेन वांटो घेतले ते जायत्यो द्विपक्षीय बसकाय घेतले. आपत्ती वेवस्थापनाच्या मळार भारत संसारीक फुडारी जावपाच्या दिकेन वाटचाल करता असे केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी सांगला. भारतीय हवामान खात्यान बिरेस्तार मेरेन कर्नाटका कोकण आणि गोयात काय सुवातांनी दाट उटंगराचा अदमास उक्तायला. एफआयएच हॉकी प्रो लीगान लंडनात भारतीय बायलांचा पंगड आज आणि फाल्या अर्जेंटिना आड खेळटलो. इतल्यान राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांज वेळा 6:30.